अर्थसाक्षरचे नवनवीन पॉडकास्ट ऐकण्यासाठी अर्थसाक्षरच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करा. नमस्कार. अर्थसाक्षर.com च्या नवीन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला लेख CA अभिजित कोळपकर यांचा आहे. काय आहे पॅरेटो सिद्धांत? बऱ्याच व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात एक हुकुमी सिद्धांत हमखास प्रशिक्षणार्थींच्या मनावर बिंबवला जातो. तो म्हणजे 80% विक्री 20% ग्राहकांकडून येते. हा 80-20 नियम आपल्याला अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो. सगळं काही समसमान असतं तर आयुष्याला काही अर्थच राहिला नसता. सर्वसामान्य समजुतीनुसार पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून या जन्मात चांगले वाईट फळ भोगायला मिळते. प्रत्येकाच्या उत्पन्नात, राहणीमानात अथवा कौटुंबिक परिस्थितीत फरक का आहे याचा विचार आपण पूर्वजन्माशी वगैरे जोडून मूळ प्रश्न बाजूला ठेवतो. कदाचित हे जीवनाचे तत्वज्ञान इटलीत 18व्या शतकाच्या शेवटी कोणाला माहिती नसावे. तर त्याचे असे झाले की ऑल्फ्रेड पॅरेटो या अर्थतज्ञाला प्रश्न पडला की इटलीमध्ये सर्वांचे उत्पन्न समान नाही हे ठीक आहे, पण या उत्पन्न विभागणीचे प्रमाण कसे आहे ते शोधूया. तेव्हा अभ्यासाअंती असे लक्षात आले की संपूर्ण इटलीतील 80% जमिनी केवळ 20% लोकांच्या मालकीच्या आहेत. पॅरेटो यांनी इसवी सन 1896 युनिव्हर्सिटी ल्युसेन येथे हा सिद्धांत मांडला. पुढे विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले की साधारणपणे मालमत्ता मालकीचा कल 80-20 नियमानुसारच आहे. 2018 अमेरिकेत शीर्ष 20% करदात्यांनी जवळपास 80% ते 90% आयकर भरला होता. तुमच्याकडे ऑफिसला वापरण्यासाठी कपड्याचे 6 जोड असले तरी 2 आवडते कपडेच बऱ्याच वेळा वापरले जातात. तुमच्या मोबाईलमध्ये 50 वेगवेगळे ॲप्स असतील, पण त्यापैकी फोन डायल, व्हॉट्सॲप, कॅमेरा, मेसेजेस, वेब ब्राउझर असे 5 ते 8 महत्त्वाचे ॲप्स नेहमी वापरले जातात. परंतु फक्त 20% काम केले की 80% परिणाम नेहमीच आणि प्रत्येक क्षेत्रात मिळेलच असे नाही. हृदयाचे ऑपरेशन करताना डॉक्टरांनी 20% वेळात 80% महत्त्वाचे काम केले आणि उरलेले काम सोडून दिले तर चालेल का? पॅरेटोचा सिद्धांत प्रत्येक वेळी खरा ठरेलच असे नाही, पण असे आपण म्हणू शकतो की जीवनातील बहुतेक गोष्टी सर्वांना समप्रमाणात मिळू शकत नाही. उदाहरणार्थ 20% प्रयत्नांमुळे 80% परिणाम मिळतात. 20% कर्मचारी 80% परिणाम देण्या इतकी मेहनत करतात. सॉफ्टवेअर मधले 20% चुकीचे कोड्स 80% चुकांना कारणीभूत असतात. 80-20 नियमाचे महत्व. पॅरेटोच्या सिद्धांतामुळे तुमच्या लक्षात येईल की बहुतेक परिणाम तुलनेने कमी पण महत्वाच्या प्रयत्नांमधून येतात. 80% विक्री 20% ग्राहकांकडून येते. 20% ग्राहकांना कायम समाधानी ठेवायचा प्रयत्न करा. 20% कर्मचारी 80% परिणाम देण्या इतकी मेहनत करतात. त्या 20% कर्मचाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढ द्या, त्यांचे कौतुक करा. सॉफ्टवेअरमधले 20% चुकीचे कोड्स 80% चुकांना कारणीभूत असतात. त्या 20% कोड्सच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या. असे अनेक उदाहरणं देता येतील. आपण अनेकदा बिनमहत्वाच्या 80% गोष्टींकडे लक्ष देतो आणि जिथे खऱ्या मेहनतीची आवश्यकता नसते तिथे जास्त मेहनत घेतो. इथे 20% महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात आणि अपेक्षित परिणाम मिळत नाही. अर्थसाक्षरचे नवनवीन पॉडकास्ट ऐकण्यासाठी अर्थसाक्षरच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करा. धन्यवाद.